सालो मालूंनी तुकाराम महाराजांना मंदिराच्या बाहेर हकलून दिले. इतक्याने त्यांचा मत्सर कमी झाला नाही. म्हणून त्यांनी दशगावांचे पंडित वेदमूर्ती रामेश्वर शास्त्री यांना देहूगावात तुकाराम महाराजांना दंडित करण्यासाठी आमंत्रित केले.